नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीतील यशोभूमी इथं सेमिकॉन इंडिया 2025 या परिषदेचं उद्घाटन केलं. भारताच्या सेमीकंडक्टर इकोसिस्टमला गती देण्याच्या उद्देशानं सुरू झालेल्या या 3 दिवसांच्या परिषदेत देशातील मजबूत, लवचिक आणि शाश्वत सेमीकंडक्टर इकोसिस्टम पुढे नेण्यावर भर दिला जाईल. यामध्ये सेमिकॉन इंडिया कार्यक्रमाची प्रगती, स्मार्ट उत्पादन, संशोधन आणि विकास आणि कृत्रिम बुद्धिमत्तेतील नवोपक्रम, गुंतवणूक संधी, राज्यस्तरीय धोरण अंमलबजावणी आदी विषयांवर सत्र होतील. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले,
मैं सभी इन्वेस्टर से कहूंगा कि हम खुले दिल से आपका स्वागत करने के लिए तैयार है. और आपकी भाषा में कहूं तो डिजाइन तैयार है, मास अलाइंड है, अब टाइम प्रिसिजन के साथ एजुकेशन करने का है और स्केल पर डिलीवर करने का है. हमारी पॉलिसीज शॉर्ट टर्म सिग्नल नहीं है, ये लॉन्ग टर्म कमिटमेंट्स है. आपकी हर जरूरत को हम पूरा करेंगे. वो दिन दूर नहीं जब पूरी दुनिया कहेगी डिझाईन इन इंडिया, मेड इन इंडिया.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथले माजी पोलीस निरीक्षक सुनील नागरगोजे यांनी काल रात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मूळचे परळी तालुक्यातील नागदरा इथले सुनील नागरगोजे यांनी परभणी, लातूर आणि बीड इथं सेवा बजावली होती. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर आझाद मैदानात मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषण आज 5व्या दिवशीही सुरू आहे. पोलिसांकडून आझाद मैदान रिकामं करण्याची नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी मैदान न सोडण्याचा इशारा राज्य सरकारला दिला आहे. ते म्हणाले, आरक्षणाशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही, न्यायदेवता आमच्यावर अन्याय करणार नाही. हैदराबाद आणि सातारा संस्थान गॅझेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय आम्ही इथून उठणार नाही. दरम्यान आंदोलकांसोबत चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघेल असा विश्वास भंडाऱ्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातील अतिरिक्त जमिनींच्या व्यापारी तत्वावर वापरासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित होणाऱ्या प्रकल्पाच्या भाडेपट्टीची मुदत 60 वर्षांवरून 98 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यास मदत होणार आहे असं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं एक महत्वपूर्ण निर्णय देताना स्पष्टपणे सांगितलं आहे की फक्त आधार कार्डाच्या आधारावर कोणालाही भारतीय नागरिक म्हणून मान्यता दिली जाऊ शकत नाही. बिहारमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयानं ही टिप्पणी केली. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाला बागची यांच्या खंडपीठानं सांगितलं की आधार कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून वापरलं जाऊ शकतं, मात्र नागरिकत्वाचा पुरावा म्हणून ते ग्राह्य धरता येणार नाही. ही संपूर्ण सुनावणी राष्ट्रीय जनता दलाकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर झाली. बिहारमध्ये निवडणूक आयोगानं फक्त आधार कार्डांच्या आधारे नागरिकत्व सिद्ध होत नाही या कारणावरून 65 लाख लोकांची नावं मतदार यादीतून वगळली आहेत. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यानं शासनानं हे मंडळ बरखास्त करून पणन संचालक विकास रसाळ यांची प्रशासकपदी नियुक्ती केली आहे. त्यांनी काल आपल्या पदाची सूत्रं हाती घेतली. जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप ही स्पर्धा पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात नवी दिल्लीत होणार आहे. बॅडमिंटन विश्व महासंघ BWF नं काल पॅरिसमध्ये बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिप 2025 समारोप सोहळ्यात ही घोषणा केली. ही स्पर्धा भारतात 17 वर्षांनंतर तर आशिया खंडात 4 वर्षांनंतर होत आहे. 2009 हैदराबाद इथं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. जम्मू काश्मीरमधल्या वैष्णोदेवी मातेची तीर्थयात्रा आज सलग 8व्या दिवशी स्थगित करण्यात आली. सातत्यानं पडत असलेला पाऊस आणि भूस्खलनांच्या घटनांमुळे यात्रेचा मार्ग असुरक्षित झाल्यानं ही यात्रा थांबवण्यात आली आहे. प्रशासनाकडून अधिकृत परवानगी मिळेपर्यंत भाविकांनी ही यात्रा करू नये असं आवाहनही जम्मू काश्मीर प्रशासनानं केलं आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10